शिक्षितस्वात्मसुखावबोधे जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु। आपल्या मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आजचा जो रविवार आहे तो आपली 3 तासाची ध्यानाची बैठक आणि पुढच्या रविवारी प्रवचन असा मूळ कार्यक्रम आपला होता। पुढच्या रविवारी आपली 3 तासाची ध्यानाची बैठक आपण करून या रविवारी प्रवचन असा बदल केला। तुम्ही इथं 3 तासाची ध्यानाची बैठक जेव्हा पुढच्या रविवारी कराल तेव्हा मी देखील एका ध्यान शिबिरामध्ये असेन, पण मी नागपूरला असेन आणि तुमच्या बरोबरच मी देखील ध्यान करत असेन, पण त्यावेळेला मी तिथं बसलेला असेन। पण आज 3 तासाची ध्यानाची बैठक आणि पुढच्या रविवारी व्हिडिओ कॅसेट याच्याऐवजी आपण हा बदल केला। श्रवणामध्ये तेवढा खंड पडायला नको म्हणून आजच्या रविवारी आपण प्रवचन ठेवलं। मागच्या वेळेला आपण पाहिलं की भक्तीचे 4 प्रकार 7व्या अध्यायामध्ये जे सांगितले गेले, आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी, त्याच्यामध्ये जो ज्ञानी भक्त आहे तो ज्ञानी भक्त भगवंतांना अत्यंत प्रिय भक्त म्हणून त्यांनी सांगितला। तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रियः, उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम, आस्थितः सहि युक्तात्मा मामेवा उत्तमाम गतिम। जो ज्ञानी भक्त आहे त्या ज्ञानी भक्ताला भगवंतांनी आपल्या स्वतःचा आत्मा मानला, इतक्या त्या भक्तीचं भगवंतांना महत्व वाटतं। तसंच भगवंत असं म्हणाले की अनेक जन्मांच्या शेवटी ज्ञानी मला येऊन मिळतो आणि सर्व भूतमात्रांच्या ठाई वास करणारा जो वासुदेव तो ओळखत असल्यामुळं अशा प्रकारचा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी अभिप्राय दिला। दुष्कृतीं आणि सुकृतीं याच्यामध्ये जे दुष्कृतीं आहेत ते दुष्कर्मी आसुरी बुद्धी घेऊन जीवनामध्ये नाश पावतात, अधोगतीला जात राहतात, आणि जे सुकृतीं आहेत ते क्रमाक्रमाने ज्ञानाकडे येतात। आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी या पद्धतीने एक प्रकारचा कर्मविपाक या साधनेच्या अभ्यासामध्ये देखील घडत येतो आणि तो अधिक अधिक उत्तम अशी गती प्राप्त करत राहतो प्रत्येक जन्मामध्ये। 6व्या अध्यायामध्ये देखील हा विषय आलेला होता, तेव्हाही भगवंतांनी हेच सांगितलं। या ठिकाणी जो ज्ञानी भक्त म्हणून सांगितलेला आहे आणि अर्थ जिज्ञासु अर्थार्थी असे जे भक्त सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल भगवंत अधिक काही बोलतील असं आपल्याला वाटतं, पण भगवंतांनी फक्त एवढे शब्द उच्चारूनच हा विषय थांबून टाकला. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी, आणि जो ज्ञानी आहे तो ज्ञानी म्हणजे माझा आत्मा, ज्ञानी म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्त, अशी एक श्रेणी भगवंतांनी सांगितली. या ज्ञानी भक्ताबद्दल अशा शब्दामध्ये संबंध भगवद्गीतेमध्ये याच्या आधी आणि नंतर कोणत्याही प्रकारांनी उलगडा किंवा खुलासा भगवंतांनी केलेला नाही. सहावा अध्याय जेव्हा संपला तेव्हा भगवंतांनी जो योगी आहे आणि वर श्रद्धापूर्वक माझी उपासना करतो तो युक्ततम असं सांगितलं. या युक्ततमाचंच वर्णन ज्ञानी या शब्दांनी भगवंतांनी इथं केलेलं आहे. कारण आतापर्यंत ही गोष्ट उघड आहे की भक्त म्हणून कोणती वेगळी कॅटेगरी भगवंतांनी केलेली नाहीये. जो कर्म करतो, सांख्य विचार अंतःकरणात बाळगतो, ध्यानाला बसतो आणि वर ज्याच्यापाशी श्रद्धा प्रेम आहे तो भक्त भगवद्गीतेचा. असं असल्यामुळं असं सर्व करून या प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्ञान संपादन केलं तो ज्ञानी भक्त, युक्ततम असा भक्त. असं असल्यामुळं जेव्हा भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ वर्णन करून सांगितले तेव्हा त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणजेच हा ज्ञानी भक्त. जेव्हा भगवंतांनी सहाव्या अध्यायामध्ये युक्ततम म्हणून सांगितलं तेव्हा हाच तो ज्ञानी भक्त. आठव्या अध्यायामध्ये आता आपण जो श्लोक वाचला, प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव, तोच ज्ञानी भक्त. पुढे नवव्या अध्यायामध्ये जो महात्मा म्हणून वर्णन करून सांगितला, महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता भजंती अनन्य मनसहा ज्ञात्वा भूतादिमव्ययम, तो हा ज्ञानी भक्तच. बाराव्या अध्यायामध्ये मय्यावेश्य मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया भजते योमाम समययुक्ततमो मताहा, असं जर ज्याच्याविषयी सांगितलं तो हाच ज्ञानी भक्त. आणि पुढे देखील तेराव्या अध्यायामध्ये जी ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितली, अमानित्वम अदंभित्वम, ती याच पुरुषाची लक्षणं सांगितली. चौदाव्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंत गुणातीताबद्दल बोलायला लागले तेव्हा हाच तो ज्ञानी भक्त आहे. फक्त गुणांच्या अंगाने त्याचं वर्तन कसं असतं हे गुणातीताच्या अध्यायामध्ये गुणातीताचं वर्णन करताना भगवंतांनी सांगितलं. तसंच पंधराव्या अध्यायामध्ये जो उत्तम पुरुष म्हणून भगवंतांनी सांगितला तो हा ज्ञानी भक्तच आहे. याचं कारण भगवंत अशा प्रकारचा भेदभाव करत नाहीत. एकाच व्यक्तीचं वर्णन गुणत्रयाच्या अंगाने, क्षर अक्षर उत्तम पुरुषाच्या अंगाने, व्यक्त आणि अव्यक्तोपासकाच्या अंगाने, तसंच ज्याची बुद्धी प्रज्ञा स्थिर झालेली आहे अशा पुरुषाच्या अंगाने, जो योगी आहे आणि वर श्रद्धा प्रेम ठेवतो, एकाच पुरुषाचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. आणि जे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आहेत त्यांच्याबद्दल भगवंत का नाही काही बोलले, त्यांची तरी निदान व्याख्या करायची. संस्कृतमध्ये शब्दरत्नाकर उघडून अर्थ म्हणजे काय, जिज्ञासू म्हणजे काय, अर्थार्थी म्हणजे काय असं बघायला लागेल का? त्या अर्थाचं आणि कोणतंही वर्णन भगवंतांनी केलेलं नाही, जिज्ञासूचं कोणतंही वर्णन अधिक केलेलं नाही आणि अर्थार्थीचं देखील वर्णन भगवंतांनी केलेलं नाही. याचं कारण ही स्थिती प्राप्त करण्याच्या आधी, ज्ञानी भक्त ही स्थिती प्राप्त करण्याच्या आधी अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी अशा काही संज्ञा भगवंतांनी दिल्या की ज्या अर्थावरून देखील काही एक बोध होऊ शकतो आणि तेवढा पुरे आहे असं भगवंतांना वाटलं. सहाव्या अध्यायाच्या शेवटी कर्मिभ्याः अपि अधिकः योगी
तपस्विभ्यो धिको मतोधिकः ज्ञानिभ्यः अपि अधिकः योगी असं जे भगवंतांनी म्हटलं, तर त्याच्यातला जो केवळ कर्ममार्गी, केवळ तपस्वी आणि केवळ शब्द ज्ञानाचा अभ्यास करणारा, हे कुठेतरी अर्थार्थी, जिज्ञासू, आर्त याच्यामध्ये मोडू शकती. तसंच आठव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी जे वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम, यज्ञ तप दान यांनी जे काही पुण्य प्राप्त होतं, अत्येति तत् सर्वमिदं, हे सर्व ओलांडून तो जो योगी आहे तो योगी परमस्थान प्राप्त करतो असं जे सांगितलं, तो जो योगी आहे तो योगी म्हणजे हा ज्ञानी भक्त. आणि यज्ञ दान तप कर्म याचं अनुष्ठान करणारा तो या कोणत्या तरी कॅटेगरीत मोडेल, आर्त जिज्ञासु अर्थार्थी असा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. याच्यानंतर या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताबद्दल सांगितल्यानंतर अज्ञ लोकांच्या भजनाबद्दल मात्र सांगितलं. आर्त जिज्ञासु अर्थार्थी नव्हेत, ते एकाच प्रक्रियेतले आहेत की ज्या प्रक्रियेचं शेवटचं टोक ज्ञानी भक्तामध्ये म्हणून जाऊन पोचतं. पण जे अज्ञ लोक आहेत त्या अज्ञ लोकांचं वर्णन भगवंतांनी केलं, अज्ञ भक्तांचं वर्णन भगवंतांनी केलं. परमार्थाचं प्रांगण असं आहे की एका शुद्ध परमात्म्याच्या व्यतिरिक्त जर काही परमार्थ म्हणून प्रकार असेलच आणि देव म्हणून जर कोणती गोष्ट असेलच, तर ती निदान आपल्या वापरात यावी असा समज येणारा बहुसंख्य असा वर्ग या ठिकाणी निर्माण होतो, आपोआप निर्माण होतो. जर तो सर्व शक्तिमान असेल तर माझ्या संसाराला त्यांनी मदत करावी, जर त्याच्या हातात सर्वच काही असेल तर माझ्या मुलांची शिक्षण, लग्न, आमच्या घरात घडणारे अपमृत्यू त्यांनी टाळावेत. थोडक्यात आपल्या संसाराकरता म्हणून तो आपल्याला मदतनीस व्हावा. शुद्ध परमार्थ करत असताना जो काही आनंद संत ऋषी मुनी प्राप्त करते झाले, त्या आनंदाकडे पाहून पण त्या परमतत्वाला आपल्या कारणाकरता वेठीला धरणं, ही गोष्ट अनेकांच्या मनामध्ये जिज्ञासा म्हणून देखील निर्माण झाली, इच्छा म्हणून देखील निर्माण झाली. या सर्वांची कॅटेगरी भगवंतांनी अज्ञ भक्त म्हणून केली. या अज्ञ लोकांची समजूत संसारातल्या इच्छित वस्तू देण्याचं सामर्थ्य ज्याच्यापाशी आहे अशी एक शक्ती आहे, अशा प्रकारचं अज्ञ लोकांच्या विचारांची परंपरा असते असं भगवंत म्हणतात. आणि जर ऋषी मुनी परमात्म्याबद्दल बोलत असतील तर ते एखाद्या मूर्तीबद्दल बोलतील, एखाद्या दगडाबद्दल बोलतील. जर शुद्ध परमार्थामध्ये एक मूर्ती निर्माण केली असेल आणि त्याला राम, कृष्ण, दत्त, शिव म्हणून भजलं जात असेल परमात्म भावानी, तर हे मुंजाबा, म्हसोबा या नावानी एखाद्या दगडाला रंग फासतील आणि त्याची पूजा करतील आणि असं समजतील की आमचं जे इप्सित आहे ते इप्सित देण्याचं सामर्थ्य या देवामध्ये आहे आणि म्हणून मनोभावे आपल्या सगळ्या वासना त्याच्या ठिकाणी अर्पण करतील, आपल्या सगळ्या इच्छा पणाला लावतील, दावाला लावतील आणि त्याचं भजन करतील. अशा प्रकारे आपल्या पोटासाठी, आपल्या संसारासाठी हा इच्छित देव आपल्याला कारण ठरतो, अशा प्रकारची मनोभूमिका ज्यांची असते त्यांना भगवंतांनी अज्ञ भक्त म्हणून या अध्यायामध्ये संबोधलं. भगवंत असं म्हणतात की असे जे भक्त असतात त्या भक्तांची कशा प्रकारची श्रद्धा देखील, कामनिक श्रद्धा देखील स्थिर करणारा तत्वतः मीच आहे, कारण माझ्या खेरीज इथं दुसरं कोणीच नाहीये. मत्ताः परतरम नान्यत किंचिद अस्ति धनंजय, त्यांना जरी वाटत असलं की ती देवता त्यांची श्रद्धा स्थिर करते, तरी देखील तशा प्रकारची कोणती देवता माझ्या खेरीज अस्तित्वात नसल्यामुळं अज्ञ लोकांच्या समजुतीप्रमाणे त्यांची निष्ठा देखील स्थिर करण्याचं काम मीच करतो. त्या भजनाचं फळ नाशिवंत असतं, कारण नाशिवंत गोष्टीच ही मंडळी मागत असतात. मोक्षासारखं टिकाऊ असं या भजनातून काहीही निष्पन्न होत नाही. तसंच माझ्याविषयी म्हणजे परमात्म्याविषयी की हा परमात्मा अज आहे, अव्यय आहे, अशा प्रकारे हे मूढ लोक काहीही जाणत नाहीत. ते फक्त त्यांची देवता जाणतात आणि त्याची यात्रा जत्रा असे उत्सव करत राहतात. आणि या सर्व गोष्टींकरता ते जे काही मागतील, नैवेद्य देतील, या सर्व गोष्टींमध्ये त्यांची असणारी जी श्रद्धा असते ती श्रद्धा मीच राखतो. कारण श्रद्धाम योयम पुरुषहा योयश्रद्ध एव सहा, अश्रद्धा असा पुरुष इथं नसल्यामुळं त्यांची त्या त्या बाबतीत असणारी श्रद्धा देखील स्थिर मीच ठेवतो. या ठिकाणी भगवंतांनी जो कर्मविपाक सांगितलेला आहे तो पुढे देखील म्हणजे साधनेमध्ये असणारा कर्मविपाक तो जसा 6व्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितलेला आहे आधीच, तसा पुढे 9व्या अध्यायामध्ये देखील पुन्हा सांगितला. त्रैविद्या माम सोमपा पूतपापाहा यज्ञैहि इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकान अश्नन्ति दिव्यान दिवि देव भोगान तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. काही एक कर्मविपाक त्यांना ऊर्ध्वगती आणि परत या ठिकाणी येणं अशा प्रकारचं जाणं आणि येणं हे त्यांना घडत राहतं आणि त्याच्यातूनच ते ज्ञानी भक्ताकडं असे येत राहतात. तसंच ज्या अन्य देवता भजनाचा विषय या अध्यायामध्ये आलेला आहे तोही पुढं 9व्या अध्यायामध्ये आलेला आहे. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मद्याजी जिनोपी माम. जे पितरांना भसतात ते पितरांच्या लोकांना जातात वगैरे, पण जे मला भसतात ते मला येऊन मिळतात असं सिद्धांत रूपानी जे 9व्या अध्यायामध्ये सांगितलं त्याची बीज या अध्यायामध्ये आहेत. आता सर्वात शेवटी मायेतून क्रमशः सुटका कशी व्हायची याचा एक उत्तम मार्गच भगवंतांनी रेखाटून भक्ताच्या हातात ठेवला, साधकाच्या हातामध्ये ठेवला. या अध्यायाच्या शेवटी भगवंत असं म्हणतात की वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन भविष्याणी च भूतानी माम तु वेद न कश्चन. भूत वर्तमान आणि भविष्य या सर्व काळी होणारी भूतमात्र सर्व भूतमात्र मी जाणतो, कारण माझ्या सत्तेवर त्यांचं सगळं अस्तित्व अवलंबून आहे. त्यांची सगळी भूत भविष्य आणि वर्तमानाची जी प्रवासाची दिशा आहे ती दिशा मी सर्व यथार्थत्वाने जाणतो, पण मला मात्र ही मंडळी जाणू शकत नाहीत. याचं कारण इच्छा, द्वेष आणि त्यामुळे निर्माण होणारा द्वंद्व आणि मोह. इंद्रियांच्या इच्छा आणि द्वेष आणि त्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वरूपी सुख दुःख द्वंद्वरूपी मोहानी ही भूतमात्र एक प्रकारे भ्रमिष्ट झाल्यासारखी अशी पुन्हा पुन्हा येतात आणि जातात. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. अशा प्रकारे भूतमात्रांचं सतत पुनरपि जननम पुनरपि मरणम असं चाललेलं असताना याच्यातून सुटतात कोण आणि कसे? भगवंत असं म्हणतात की येशाम तू अंतगतम पापम जनानाम पुण्यकर्मणाम.
ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः। ज्यांचं पाप अंतगत झालेलं आहे, संपून गेलेलं आहे, असे जे लोक जनानाम पुण्यकर्मणाम पुण्यकर्मी असे जे लोक ते द्वंद्व मोह निर्मुक्ता ते द्वंद्वातून सुटून जातात, भजन्ते माम दृढव्रताः आणि अत्यंत दृढतापूर्वक माझी भक्ती करतात, जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्तिये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम। ज्याप्रमाणे ते याप्रमाणे माझा आश्रय करून जरा आणि मरणातून म्हणजे पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी प्रयत्न करतात, ते सर्व ब्रह्म सर्व अध्यात्म आणि सर्व कर्म जाणणारे असे होतात। पुढे ते असं म्हणतात की साधी भूताधिदैवम माम साधी यज्ञं च ये विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुः युक्त चेतसः। अधिभूत अधिदैव अधियज्ञ यासह परमात्माच आहे असं जाणून ते युक्त चित्त झाल्यामुळं प्रयाण समयी देखील मला जाणतात असं भगवंत म्हणतात। या अध्यायामध्ये 27 28 29 आणि 30 आणि विशेष करून 28 29 आणि 30 या तीन श्लोकांमध्ये भगवंतांनी क्रमशः मायेतून सुटायचं कसं, जो सुटतो तो कोणत्या प्रकाराने सुटतो याचा एक पाथवे जणून काढून दिलेला आहे, रेखाटून दिलेला आहे। भगवंत असं म्हणतात की ज्यांची पापवासना निवृत्ती झालेली आहे आणि चित्त शुद्धी झालेली आहे, एक जे निष्काम पुण्याचरणाच्या मागे लागलेले आहेत, दोन ज्यांचं द्वंद्व मोह निरसन झालेलं आहे, तीन दृढतापूर्वक योग साधनासह जे भक्ती अथवा भजन करतात, चार ब्रह्म अध्यात्म आणि कर्म या त्रयींचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे, पाच तसंच अधिभूत अधिदैव अधियज्ञ या अधिभूताधी त्रयींचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे, सहा अंतकालापर्यंत प्रयाणकालीन साधना जे करत राहतात, सात जे युक्त झालेले आहेत मला या सर्व साधनांनी, युक्त चेतसहा ज्यांचं चैतन्य माझ्याशी मिळून गेलेलं आहे, असे आठ ते मलाच येऊन मिळतात, अशा प्रकारे ईश्वर प्रवेश क्रमानी ज्यांना अज्ञानातून दूर होऊन ज्ञानी व्हायचं आहे ते कोणत्या मार्गाने मला येऊन मिळतात याचं एक वर्णन भगवंतांनी करून सांगितलं। साधकाला आपल्या ठिकाणची पाप निवृत्ती व्हावी आणि चित्त शुद्धी व्हावी म्हणून प्रथम प्रयत्न करायला लागेल, त्याच्यासाठी पुण्याचरण करायला लागेल आणि ते पुण्याचरण देखील निष्काम पाहिजे, नाहीतर स्वर्ग वगैरे प्राप्त व्हायचा जर सकाम असेल तर, म्हणून निष्काम पुण्याचरण पाहिजे। या सर्व गोष्टींनी द्वंद्व आणि मोह याच्यातून तो बाहेर पडला पाहिजे, म्हणून द्वंद्व आणि मोह याच्यातून बाहेर पडायचं आहे अशी तीव्र इच्छा पाहिजे, तसंच अत्यंत दृढतापूर्वक जसं उपासनेला दृढ चालवावे अशा दृढतापूर्वक योगाचा ध्यानाचा भक्तीसहित अभ्यास जीवनभर करायला पाहिजे, तसंच व्यापक विशाल अशा जगतामध्ये असणारा परमात्मा तसंच मूळ माया आणि परमात्म्याची कर्म सृष्टी अथवा जगत याच्या संबंधीचा थोडा तरी बोध त्याला झालेला असला पाहिजे।
त्याबरोबर आपल्या देहात असणारा अधिभूत अधिदैव म्हणजे पंचभूतात्मक देह, त्याच्या आत असणारा जीवात्मक अशी पराप्रकृती, अधिदैव आणि अधियज्ञ बोध झाल्यानंतर प्राप्त पुरुष याच्या संबंधीचं ज्ञान त्याला पाहिजे आणि त्याच्या बरोबरीनी अंतकालपर्यंत ही साधना करत राहायला पाहिजे. एवढं जर झालं तर चित्तामध्ये ज्ञानाचा, चैतन्य रूपी ज्ञानाचा असा बोध होऊन ईश्वर प्रवेश सुखे नैव घडतो असं या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं. थोडक्यात तुम्हाला जर सर्व विषय आठवत असेल तर दुसऱ्या अध्यायापासून ते सातव्या अध्यायापर्यंत जे काही सांगितलेलं आहे त्याचं जिस्ट थोडक्यात पॉइंट वाईज असं भगवंतांनी या अध्यायाच्या शेवटच्या तीन श्लोकांमध्ये ईश्वर प्रवेशासाठी आवश्यक साधना म्हणून सांगितल्या. या अध्यायामध्ये जो आत्मसंयमन योग आहे त्या योगाच्या अंगानी आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे ज्ञान आणि प्रपंच अथवा जगत याच्यामध्ये वर्तन करत असताना या आत्मज्ञानाची प्रपंचाबरोबर अथवा जगताबरोबर सांगड म्हणजे विज्ञान, तसंच परमात्माच सर्व जगत झालेला आहे, तसंच परमात्माच आपल्या ठिकाणी असणारी पंचभौतिक आणि मन बुद्धी आणि अहंकार अशी अष्टधा प्रकृती आणि पराप्रकृती जीव प्रकृती परमात्माच झालेला आहे अशा प्रकारचं ज्ञान भक्ताला म्हणजे जो शरण येतो ज्ञान आणि विज्ञान याचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून जो शरण येतो त्याला ज्ञान कशा रीतीने होतं, तसंच ज्ञानी भक्त आणि अज्ञानी भक्त, तसंच कर्मविपाक आणि मायेतून सुटका कशी करून घ्यायची याचं एकत्रित निरूपण या अध्यायामध्ये आलेलं आहे. आता आपण प्रवेश करणार आहोत ते आठव्या अध्यायामध्ये. आठव्या अध्यायामध्ये मुख्यतः जे विषय आलेले आहेत ते म्हणजे सातव्या अध्यायाच्या अखेरीला अर्जुनानी भगवंतांनी जे काही शब्द उच्चारले, अधिभूत अधिदैव अधियज्ञ तसंच ब्रह्म अध्यात्म कर्म आणि प्रयाण समय असा भगवंतांनी जो उल्लेख केला त्याच्यासंबंधी सुरुवातीला अर्जुन या अध्यायामध्ये प्रश्न विचारतो आणि देहामध्ये असणारा हा अधियज्ञ कोण असं विचारतो. इंद्रिय निग्रह करणारे अंतकाळी तुम्हाला कसे ओळखतात असा अजून एक महत्वाचा प्रश्न भगवंतांना अर्जुन विचारतो. त्याच्यावरून भगवंत प्रयाणकाली तो साधना कशी करतो त्याचं विवरण करतात. मुक्त झालेले सोडून मुक्त न झालेले जे आहेत त्यांना गती काय असा एक प्रश्न अर्जुन विचारतो. मर्त्य ते ब्रह्म लोकांपर्यंत सर्व जे मुक्त झालेले नाहीत असे पुन्हा पुन्हा जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात, त्यांची गती नक्की होते कशी, तसंच व्यक्त आणि अव्यक्त याच्या पलीकडे असणारं जे नित्य अव्यक्त आहे, निरपेक्ष अव्यक्त आहे, त्या निरपेक्ष अव्यक्ताला भक्तिमान प्राप्त कसा होतो, तसंच देवयान आणि पितृयान म्हणजे शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये, तसंच अर्चिरार्दी मार्ग आणि धूम्रादी मार्ग या प्रकारांनी जो देह ठेवतो, उत्तरायण आणि दक्षिणायन याच्यामध्ये जो देह ठेवतो त्याला गती काय आणि योगी त्याच्या पलीकडे असणारी जी आद्य अक्षर अशी साधना करून त्या स्थानाला कसा प्राप्त होतो याचं वर्णन या अध्यायामध्ये मुख्यतः केलेलं आहे. आठव्या अध्यायाचे हे मुख्य विषय आहेत. सातव्या अध्यायामध्ये विज्ञान याचं वर्णन करताना भगवंतांनी पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश
मन बुद्धी आणि अहंकार याला अपराप्रकृती म्हणून संबोधलेलं आहे आणि या पंचभूतिक देहामध्ये वास करून राहणारी जीव प्रकृती म्हणजे पराप्रकृती हे आपल्या एका देहावरून भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितले आणि त्या न्यायानी सर्व सृष्टीमध्ये ते पाहायला शिकवले. ही अपरा आणि परा प्रकृती एका परमात्म्यापासूनच निर्माण झाली हे देखील सांगितलं. अध्यायाच्या शेवटी ईश्वर दर्शनाचा क्रमशः विधी सांगितला तो मी पुन्हा एकदा सांगतो. निष्काम पुण्यकर्माचरण, पापवासना निवृत्ती आणि त्यामुळं चित्तशुद्धी, द्वंद्व मोहातून सुटका, दृढतापूर्वक योग साधनांसह भजन भक्ती ही आत्मज्ञानाची साधनं म्हणून सांगितली, विधी म्हणून सांगितला आणि त्याच्या बरोबरीने ब्रह्म अध्यात्म आणि समग्र कर्म तसंच अधिभूत अधिदैव अधियज्ञ ही विज्ञानत्रयी याचा केवळ उल्लेख आठव्या अध्यायाच्या शेवटी आला आणि अंततः अंतकालपर्यंत साधना अनुसरून ईश्वर प्रवेश प्राप्त केला जातो असं सांगितलं. या सगळ्या सातव्या अध्यायाच्या अखेरीच्या प्रतिपादनामध्ये ब्रह्म अध्यात्म समग्र कर्म अधिभूत अधिदैव अधियज्ञ आणि प्रयाण कालापर्यंत साधना असे शब्द अर्जुनाला नवीन असे आले. वस्तुतः सातव्या अध्यायामध्ये हीच साधना आता प्रयाण कालापर्यंत करायची असं सांगितलेलं होतं. अवघड काही नव्हतं. तसंच अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ या ज्या गोष्टी सांगितल्या त्या पराप्रकृती आणि अपराप्रकृती याच्यामध्ये भगवंतांनी खरं म्हणजे सांगितलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये शास्त्र घटित असे शब्द तिथं वापरलेले नव्हते. त्या अध्यायाच्या शेवटी वापरल्याबरोबर अर्जुनाला समजेन असं झालं की आधी दैव कोण, आधी देह कोण, आधी यज्ञ कोण, आधी भूत कोण. त्यामुळं अर्जुन या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांना प्रश्न विचारायला लागला. अर्जुनांनी विचारलेले प्रश्न असे आहेत, किम तद् ब्रह्म, हे तुझे ब्रह्म म्हणतोस ते काय आहे, किमध्यात्मम, तू अध्यात्म म्हणतोस हे अध्यात्म काय, किम कर्म पुरुषोत्तम, तू ज्या कर्माबद्दल बोलतोस ते कर्म काय आहे, अधिभूतं च किम प्रोक्तम, अधिभूत कोणाला म्हणायचं, अधिदैवम किमुच्यते, अधिदैव कशाला म्हणायचं, अधियज्ञ कथं कोत्र, देहेस्मिन मधुसूदन, हा अधियज्ञ कसा असतो आणि हा अधियज्ञ देहामध्ये कसा असतो, प्रयाण कालेच कथं ज्ञेयोसि नियतात्मभिः आणि नियत आत्मभिः इंद्रिय निग्रह करणारे असे प्रयाण काले च कथं ज्ञेयः असी, इंद्रिय निग्रह करणारे अंतकाळी तुम्हाला कसे ओळखतात, कशा पद्धतीने ओळखतात, अशा प्रकारचे प्रश्न अर्जुनांनी या अध्यायाच्या आठव्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांना विचारले की ज्यामुळं हा अध्याय सुरू झाला. प्रत्येक अध्यायाला काही एक परंपरा आहे, मागची परंपरा आहे, त्याच्यातूनच पुढचा अध्याय निर्माण झालेला असतो. भगवंतांनी जे शब्द उच्चारले सातव्या अध्यायाच्या अखेरीला त्या शब्दांवरून हा आठव्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनांनी या प्रकारचे प्रश्न भगवंतांना विचारले. या सर्व शब्दांमध्ये सातव्या अध्यायामध्ये उच्चारल्या गेलेल्या अर्जुनांनी एक वेगळा त्या शब्दांच्या व्यतिरिक्त असा शब्द उच्चारला तो म्हणजे आधी देह. अर्जुन असं म्हणाला की अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन मधुसूदन, हा अधियज्ञ कसा असतो
आणि हा अधियज्ञ देहामध्ये कसा असतो, जेव्हा तो अधिदेह होतो तेव्हा हा अधियज्ञ देहात कसा वर्तन करतो, असा शब्द भगवंतांनी उच्चारला. हे जे अधि अधि या अधिकरणांनी शब्द उच्चारले गेलेले आहेत त्यामुळे हे सगळं काहीतरी जड प्रकरण आहे असा समज निर्माण होतो. अधि हा एक उपसर्ग आहे आणि कोणत्याही शब्दाच्या आधी जेव्हा तो लावला जातो, जसं यज्ञ अधियज्ञ, तेव्हा त्या बाबतीत तत्विषयक असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे यज्ञ अधियज्ञ म्हणजे यज्ञाच्या विषयक, यज्ञाच्या बाबतीत अधिदेह म्हणजे देहाच्या बाबतीत, असा आपल्याला संस्कृत भाषेचं विशेष ज्ञान नसल्यामुळं हे सगळं काहीतरी अवघड अवघड चाललेलं आहे असं आपल्याला वाटेल. याच्या उत्तरादाखल भगवंतांनी एक परंपरा सांगितली. भगवंत असं म्हणाले की अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञेता. पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे उत्तराच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी तीन गोष्टींचा खुलासा केला. अक्षरम ब्रह्म परमम, जे ब्रह्म आहे किम तद ब्रह्म असा प्रश्न होता, तेव्हा भगवंत म्हणाले की अक्षरम ब्रह्म परमम, अक्षर जे आहे तेच ब्रह्म आहे. हे ब्रह्म भावातीत निर्गुण निष्क्रिय निराकार अशा अवस्थेतलं, अशी जी मूळ स्थिती या विश्वाच्या आरंभाची जी मूळ स्थिती, त्या स्थितीचं वर्णन, मूळ अक्षर परमात्म्याचं वर्णन भगवंतांनी ब्रह्म या नावाने इथं केलेलं आहे. अक्षरम ब्रह्म परमम. पुढे भगवंत असं म्हणाले की स्वभावो ध्यात्म उच्यते स्वभाव अध्यात्म उच्यते. आपल्या या अध्यात्म मंगल धाम या नावानी आणि अध्यात्म या शब्दामुळे आपल्या समोर अध्यात्माच्या विषयी एक कल्पना असते. भगवंतांनी इथं दिलेलं उत्तर ही कल्पना बाजूला सारून आपल्याला समजून घ्यायला लागेल तरच ही समजेल. कारण आपण अध्यात्म म्हणजे परमज्ञान प्राप्त करून घेण्याचा मार्ग कला अशा अंगानी हा अध्यात्म शब्द वापरतो. भगवंतांनी या ठिकाणी थोडा वेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे. तो जसा आणि ज्या अर्थाने वापरलेला आहे तो अर्थ आपण समजून घ्यायला हवा. भगवंत असं म्हणतात की या ब्रह्माचाच जेव्हा भाव निर्माण होतो, या ब्रह्माच्या ठिकाणी आपण कोणी आहोत असा हुंकार जेव्हा निर्माण होतो, या ब्रह्माला एक प्रकारची जाणीव जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याला अध्यात्म असं म्हणतात असं भगवंत सांगतात. जेव्हा ब्रह्म स्वभावयुक्त असं होतं, स्वभाव अध्यात्म उच्यते, मूळ निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य निरवयव निष्क्रिय भावातीत अक्षर अशी जी स्थिती होती ती स्थिती एकच एक भरून राहिलेली असल्यामुळं त्याच्या ठिकाणी आपल्या स्थितीच्या विषयीचा देखील विशेष भाव नव्हता. ती होती, आपल्या ठिकाणी होती, सहज होती, अशी जी स्थिती होती त्या स्थितीमधून जेव्हा आपल्या स्थितीचा एक विशेष भाव निर्माण झाला तेव्हा त्या स्थितीचा एक स्वभाव निर्माण झाला, एक प्रकृती निर्माण झाली त्या स्थितीच्या संदर्भातली, ज्याला मूळ प्रकृती असं देखील म्हटलं गेलं, मूळ माया असं देखील म्हटलं गेलं. असं असल्यामुळं ब्रह्माची प्रकृतीयुक्त अवस्था असं त्याचं वर्णन करता येईल. त्या स्थितीचं ज्याला मूळ माया मूळ प्रकृती असं म्हणतात ती प्रकृती या ठिकाणी भगवंतांनी अध्यात्म या शब्दांनी वर्णन केलेली आहे. तुम्ही तुमच्या डोक्यातला अर्थ तात्पुरता काढून टाका. भगवंत अध्यात्म या शब्दांनी आपल्याला हे सांगताहेत. अध्यात्म याचा अर्थ मूळ माया मूळ प्रकृती. मूळ परमात्मा असताना त्या परमात्म्यापासून जसं समर्थ म्हणतात ऐसी आत्मस्थिती संचली तेथ माया कैसी झाली जैसी आकाशी वाहिली झुळूक वायोची. काही घडलं नाही वस्तुत, पण त्या ब्रह्माच्या ठिकाणीच एक भाव निर्माण झाला, स्वभाव निर्माण झाला, आपण कोणी आहोत असा भाव निर्माण झाला. होताच तो, पण या भावने व्यतिरिक्त होता. पण जेव्हा त्याच्या ठिकाणी हा भाव निर्माण झाला की आपण कोणी आहोत, तेव्हा मूळ प्रकृती निर्माण झाली. खरं म्हणजे ब्रह्मच ब्रह्म आणि मूळ माया याच्यामध्ये काही फरक नाही, शास्त्र फरक करत नाही. पण ब्रह्माच्या ठिकाणी आपण आहोत असा देखील भाव नाही, तर मूळ मायेच्या ठिकाणी शास्त्र असं वर्णन करतं की एकोहम बहुस्याम प्रजायये इति तत्र एकाकी न रमते. मी एकटाच एक आहे असा भाव निर्माण झाला. असा भाव निर्माण झाल्याबरोबर आपल्या अचिंत्य अशा शक्तीनी हे सर्व विश्व निर्माण झालं. हे विश्व निर्माण होण्याच्या दरम्यानचा ब्रह्माचा भाव म्हणजे स्वभाव, मूळ प्रकृती. ही मूळ प्रकृती या ठिकाणी अध्यात्म या शब्दांनी वर्णन केलेली आहे. तुमच्या डोक्यातला अध्यात्म हा शब्द थोड्या वेळापुरता बाजूला काढा आणि या शब्दाकडे पहा. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञेतः आणि भूत उद्भव भाव कर विसर्ग. या मूळ प्रकृतीच्या ठिकाणी भूत म्हणजे भूत मात्र नंतर निर्माण झाली, पण भूत मात्र निर्माण होण्याचा भाव देखील निर्माण झाला. अशी जी घडामोड झाली या ठिकाणी ती कर्म या नावाने ओळखली गेली. मी म्हणतोय ते तुम्ही तुम्हाला समजतंय असं तुमच्या चेहऱ्यावरून मला वाटतंय. मूळ मायेच्या ठिकाणी मूळ प्रकृतीच्या ठिकाणी जेव्हा मूळ माया निर्माण झाली आणि स्वभाव त्याचा एक हुंकार निर्माण झाला तेव्हा त्रिगुण निर्माण झाले. सत्व रज आणि तम हे त्रिगुण भाव निर्माण झाले. तरी देखील अजून ब्रह्म हे जगताकार झालेलं नव्हतं, तसंच हे त्रिगुण देखील आपण समजतो तसे दृश्य झालेले नव्हते, ते अदृष्ट स्थितीमध्येच होते. तरी देखील ते त्रिगुण होते, त्या स्वभावातूनच त्रिगुण निर्माण झाले. अशी त्रिगुणोद्भव प्रकृती युक्त अवस्था, प्रकृतीने घेरलेली अशी त्रिगुणयुक्त अशी अवस्था निर्माण झाली. आणि तेव्हा मूळ माया देखील जशी निष्क्रिय निराकार पण स्फुरण मात्र होती, तर या ठिकाणी त्याचाच भाव अजून पुढे गेला, त्रिगुण निर्माण झाले. आणि मग एक सगुण सक्रिय प्रथमतः निराकार आणि त्यातूनच साकार चराचर सृष्टी निर्माण झाली. भूत भावोत कर अशा सृष्टीची उत्पत्ती करणारा हा जो सगळा सृष्टी व्यापार आहे तो सृष्टी व्यापार कर्म या शब्दांनी भगवंतांनी वर्णन करून सांगितला. बघा श्लोक काय. अक्षरम ब्रह्म परमम, जो मूळ परमात्मा आहे तो, अक्षर परमात्मा आहे तो, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावः अध्यात्म उच्यते. जी मूळ माया मूळ प्रकृती आदि प्रकृती ही प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणीच निर्माण झालेली स्फुरण मात्र त्याला अध्यात्म असं नाव दिलं. आणि या मूळ प्रकृतीपासूनच जेव्हा संपूर्ण सृष्टीची घडामोड झाली, त्रिगुण निर्माण झाले, पंचभूत निर्माण झाली, त्या पंचभूतिक सृष्टीचा व्यापार निर्माण झाला आणि सगळं जगत निर्माण झालं, हा जो घटनाक्रम आहे सृष्टीक्रम आहे त्याला कर्म या नावाने भगवंतांनी संबोधलं. भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञेतः. साधकाला आपल्या ठिकाणी साधना करत असताना एक प्रश्न पडतो की हे सर्व का झालं, कशा करता झालं, कसं झालं, त्याची एक उपपत्ती समजायला आवश्यक असते म्हणून केवळ सांगितलेली आहे. की त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आता तू साधना करून मोकळा हो, बाकी इथं बुद्धी लढवण्यासारखं काही नाहीये. भगवंतांनी आणि जेव्हा जेव्हा असा सृष्टीक्रम सांगितला तेव्हा तेव्हा हाच क्रम प्रत्येक वेळेला राखलेला दिसतो. तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंतांनी क्रम सांगितला, अन्नात भवंती भूतानी, पर्जन्यात अन्न संभवहा, यज्ञात भवती पर्जन्यहा, यज्ञहा कर्म समुद्भवहा, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, ब्रह्म अक्षर समुद्भवम, हाच क्रम सांगितला. पण या ठिकाणी फक्त शब्द थोडे उलटे सुलटे आहेत. अक्षर मग ब्रह्म मग कर्म मग यज्ञ मग पर्जन्य मग अन्न मग भूतमात्र अशी एक सृष्टीची रचना भगवंतांनी सांगितली. त्याच्यामध्ये अक्षर असं मूळ ज्या वस्तूला भगवंतांनी सांगितलं त्या वस्तूला इथं ब्रह्म म्हणून सांगितलं. थोडाच बदल इथं झालेला आहे. तिथं जे भगवंतांनी अक्षर असं सांगितलं इथं सांगितलं त्याच अक्षराचं वर्णन एक शब्द म्हणून ब्रह्म असं भगवंतांनी केलं आणि त्याची व्याख्या करताना अक्षरम ब्रह्म परमम अशीच व्याख्या केली. आणि त्या ठिकाणी ज्याला ब्रह्म असं म्हणाले तिथं याला अध्यात्म असा शब्द वापरला. आणि दोन्हीचा अर्थ मूळ माया मूळ प्रकृती असाच आहे. अशा रीतीने अक्षर परमात्मा त्याच्यापासून मूळ माया त्याच्यापासून कर्म हा जो क्रम भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात सांगितला तोच इथं देखील सांगितलेला आहे. या कर्मदशेतून पुढं आकारवान अशी सृष्टी प्रगट झाली तेव्हा ब्रह्म हे अधिभूत झालं. आकारवान सृष्टी देखील ब्रह्मच बनलेला असल्यामुळं जे भूतमात्रांच्या ठिकाणी पंचभूतिक आहे ते अधिभूत ब्रह्मच आहे. अधिभूत अधिभौतिक असं जड जे काही आकाराला आलं ते अधिभूत या नावाने ओळखलं गेलं. पण तो आता ऐकत राहू. आत्ताच तुमच्या लक्षात आलं असेल की केवढ्या उंचीवरून भगवंत हे सगळं बोलत आहेत. आता आपलं पुढचं प्रवचन मात्र किती तारखेला, एक जानेवारीला म्हणजे नवीन वर्षामध्ये आपलं पुढचं प्रवचन होईल. तोपर्यंत अर्थात तुम्ही याचं जरा मनन वगैरे करा, थोडं वाचन देखील करायला हरकत नाही. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मागृधकस्य स्विधनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय. जेव्हा अतिशय पाऊस पडत होता आणि अतिवृष्टीने पुणेकर वैतागलेले होते तेव्हा तुम्ही इथं अशा अतिवृष्टीच्या काळामध्ये देखील अध्यात्म मंगलधाम गच्च भरून जात होतं दोन्ही मजले. आणि जेव्हा अति थंडीनी पुणेकर गारठले अशा बातम्या येत आहेत तेव्हा देखील तुम्ही तेवढीच गर्दी करून इथं येत आहात सकाळच्या वेळेला. ही जी जिद्द आहे ही जिद्द कारणी लागावी असं प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाशी ठाम निश्चय करून दृढ संकल्प करून
जर चालत राहिलो तर आपल्या इथले अनेक लोक या जन्मामध्ये खरंच तो आनंद प्राप्त करून घेतील याच्याविषयी काही शंका राहत नाही। मला असं वाटतं की स्वामीजींच्या चरणाशी हीच मागणी आपण करू की उपजला भावो तुमच्या कृपे सिद्धी जावो। हरी, हरी, हरी।